आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर विभागावरवी मुलानी प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज सकाळी त्रिनिदाद आनी टोबॅगोन भारतीय समुदायाक संबोधित केले. तांचे पूर्वज फक्त स्थलांतरीत न्हय तर शाश्वत संस्कृतायेचे दूत आशिल्ले अशें मोदी हांणी सांगले. टीव्ही रेटिंग एजन्सी खातीर टीआरपी बाजार उक्तो करपा हेतान माहिती प्रसारण मंत्रालयान नेमान दुरुस्ती करपाचो प्रस्ताव मांडला. संरक्षण अधिग्रहण परिषदेन स्वदेशी बनावटीच्या आर्म्ड रिकव्हरी व्हेकल्स इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आनी जमनी वेल्यान हवेन मारो करपी शेपणास्त्रांच्या खरेदी सयत 10 प्रस्तावांक मान्यताय दिली. भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटकांतले दर्यादेगेवेले वाठार उदेंत राजस्थान कोकण गोंय आनी मध्य प्रदेशांतल्या कांय सुवातींनी दाट उटंगाराचो अदमास उक्तायला. पयलो खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल श्रीनगरांतल्या दल लेकान 21 ऑगस्ट सावन जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की त्रिनिदाद आनी टोबॅगोंतल्या भारतीय समुदायाचो प्रवास धाडसान भरिल्लो आसा. आज सकाळी त्रिनिदाद आनी टोबॅगोन भारतीय समुदायाक संबोधित करतना मोदी हांणी सांगले तांचे पूर्वज फक्त स्थलांतरीत न्हय तर शाश्वत संस्कृतायेचे दूत आशिल्ले. पांच राष्ट्रांच्या भोंवडेच्या दुसऱ्या पांवड्यान काल राती प्रधानमंत्री मोदी त्रिनिदाद आनी टोबॅगोच्या पोर्ट ऑफ स्पेन शारांत पावले. विमानतळ त्रिनिदाद आनी टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर आनी तांच्या मंत्रीमंडळांतले वांगडे हेर जायत्या मानेस्तां बरोबर मोदी हांकां येवकार दिलो. प्रधानमंत्री तांची पयलीच त्रिनिदाद आनी टोबॅगो भेट आनी 1999 उपरांत प्रधानमंत्री पांवड्यार पयलीच द्विपक्षीय भेट. 2 दिसांच्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी थंयचे राष्ट्राध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कंगालू आनी प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर हांचे कडेन उलोवणी करतले. ब्रिक्स शिखर सभेंत आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या भेटीन म्हत्वाच्या विशयांचेर चर्चा जातली अशें ब्राझीलांतले भारताचे राजदूत दिनेश भाटिया हांणी सांगला. 6 आनी 7 जुलयाक रियो दे जानेर हांगा ब्रिक्स शिखर परिशद जातली. ताचे उपरांत 8 जुलयाक म्हत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा जातली अशें तांणी म्हळें. आकाशवाणीक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतीन भाटिया हांणी सांगले 17व्या ब्रिक्स शिखर सभेन जागतीक शासन सुदारणा हवामान बदलाची आव्हानां कृत्रीम बुद्धीमत्ता आनी हेर विशयांचेर चर्चा जातली. शिखर सभे उपरांत प्रधानमंत्री मोदी हांची भेट म्हत्वाची आसतली. थंय ते ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. उपरांत जायत्यो म्हत्वाच्यो कबलाती जावंक शकतात अशें तांणी म्हळें. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान दूरचित्रवाणी रेटिंग एजन्सी खातीर 2014 वर्सा जारी केल्ल्या धोरण मार्गदर्शक तत्वांत दुरुस्ती करपाचो प्रस्ताव मांडला. देशांतल्या दूरचित्रवाणी प्रेक्षक माप पद्दतीचे लोकशायीकरण आनी आधुनिकीकरण करपा खातीर प्रस्तावीत मसुद्यान मिडिया घरां खातीर कांय प्रतिबंधात्मक तरतुदी काडून उडयल्या. सध्या टीव्ही रेटिंग दिवपी 1च एजन्सी म्हळ्यार ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सील बार्क. प्रस्तावित सुदारणाचे उद्दिष्ट साबार एजन्सी वरवीं टीव्ही रेटिंग क्षेत्रांत निरोगी स्पर्धा वाडप नव्या तंत्रज्ञानाक परवानगी दिवप आनी खासा करून कनेक्टेड टीव्ही प्लॅटफॉर्मा खातीर आनिकूय विश्वासार्ह आनी प्रतिनिधी डेटा प्रदान करप. मसुदो जाहीर जाले उपरांत 30 दिसां भितर भागधारकां कडल्यान आनी सामान्य लोकां कडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. भारतांत सध्या अंदाजे 230 दशलक्ष कुटुंबां कडेन दूरचित्रवाणी संचाची सुविधा आसा. मात्र त्याच वेळार प्रेक्षक संख्येची म्हायती संकलीत करपा खातीर सध्या फक्त सुमारे 58,000 पीपल मिटरांचो वापर करतात. एकूण दूरचित्रवाणी संच आशिल्ल्या घरांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण फक्त 0.025% इतले आसा. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी अधोरेखीत केलें की इंडिया पोस्ट पारंपारीक मेल डिलिव्हरी पेक्षा खूप फुडें गेला आनी आतां ते देशभरांत 1.64 लाखावयर सेवा केंद्रां सयत देशांतले सगळ्यांत मोठे लॉजिस्टिक्स नेटवर्क चलयता. आकाशवाणी न्यूजाकडेन केल्ल्या पॉडकास्टांत तांणी म्हायती दिली की संघटनेन आपलो पयलोच मुखेल तंत्रज्ञान अधिकारी नेमला आनी पोस्टमॅन आतां हँडहॅल्ड उपकरणांनी सुसज्ज आसात. ताका लागून प्रत्येक वेव्हाराचे रियल टायम डिजिटल ट्रॅकिंग शक्य जाता. टपाल खातें बेगीनूच डिजीपीन ही जियो कोडेड प्रत्यो प्रणाली सुरू करतले अशें सिंधिया हांणी सांगले. हाका लागून देशांतल्या चड पयसुल्ल्या वाठारांनी लेगीत टपाल वितरण करपाक मेळटलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या अध्यक्षतेखालच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेन काल स्वदेशी स्त्रोतांच्या माध्यमातल्यान कार्यरत 1,00,000 कोटी रुपया मायज मोलाच्या 10 भांडवल संपादन प्रस्तावांक गरजेची मान्यताय दिल्या. सशस्त्र रिकव्हरी वाहनं, इलेक्ट्रॉनिक लढाऊ प्रणाली, तिनूय सेना दला खातीर एकात्मिक सामायिक सूची व्यवस्थापन प्रणाली आनी जमनी वेल्यान हवेत मारो करपी शेपणास्त्रां हांच्या खरेदी खातीर मंजुरी दिली. ह्या खरेदी वेव्हारा वरवीं आनिकूय बरी गतीशीलता, परिणामकारक हवाई संरक्षण, उत्तम पुरवण साखळी वेवस्थापन शक्य जातली, तशेंच सशस्त्र दळांच्या कार्यकारी सज्जतेन वाढ जातली. गुजरातांतल्या अमृत सर जामनगर कॉरिडॉर विभागांतल्या कांय सुवातींनी फुटपाथाची वायट स्थिती आशिल्ल्यान भारतीय राष्ट्रीय म्हामार्ग प्राधिकरण NHAI आनी कंत्राटदार प्राधिकरण अभियंतो आनी NHAI अधिकाऱ्यांनी निलंबीत केल्या. NHAI म्हणण्या प्रमाण एग्रिगेट इंटरलेयर सिमेंट ट्रिटेड बेस आनी वायट ड्रेनेज हाका लागून फुटपाथाचे रोखडेच लुकसाण जाला. गुजरातांतल्या अमृतसर जामनगर आर्थिक कॉरिडॉराची वट्ट लांबाय 130 किलोमीटर आनी वायट फुटपाथाची लांबाय 1 किलोमीटर 350 मीटर आसा. तशेंच प्राधिकरण अभियंत्यांक चालू आनी फुडल्या बोलीन वांटो घेवपाक देरेफेत बंदी घाल्या आनी कारण दाखय नोटीस जारी केल्या. आधार क्रमांक धारकांनी जून महिन्यात सुमार 230 कोटी आधार प्रमाणित व्यवहार केल्यात. फाटल्या वर्षाच्या याच काळा परस हे 7.8% चढ असा. ही वाढ आधाराच्या व्यापक वापराचे देशातल्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचे प्रतीक असा, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयान सांगले. वाढत्या व्यवहाराक लागून हे दिसून येता की आधारच्या माध्यमातल्यान केल्ले प्रमाणीकरण कल्याणकारी सेवा प्रभावीपणान पावोवपा खातीर आणि सेवा पुरवणदारांनी दिल्ल्या वेगवेगळ्या सेवांचो स्वेच्छेन स्वीकार खातीर एक सोपी सुविधा कार्य करता. हे लाखांनी लोकां खातीर सुलभ जीवनशैलीचे उत्प्रेरक जावपाक लागला, असे मंत्रालयान म्हळे. अंदू जुनान 15 कोटी फेस प्रमाणीकरण व्यवहाराचा विक्रमी आंकडो नोंद झाल्लो, तर फाटल्या वर्षा त्याच महिन्यात अशा तरेचे 4.61 कोटी व्यवहार झाले. भारतीय हवामान खात्यान आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटकांतले दर्यादेगेवेले वाठार, उदयंत राजस्थान, कोकण, गोंय, मध्य प्रदेशांतल्या कांय सुवातींनी दाट उटंगराचो अदमास उक्तायला. मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा, ओडिसा आनी दक्षिण अंतर्गत कर्नाटकांत अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. बिहार, छत्तीसगड, उदेंत, उत्तर प्रदेश, गुजरात राज्य, हिमाचल प्रदेश आनी झारखंडाच्या कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय हवामान एजन्सीन उक्तायल्या. मजगतीं दिल्लीन मळब अंशतः ढगाळ आसतले आनी आज गडगड जोगला मारून सामको हलको पावस पडटलो, असो अदमास IMD उक्तायला. भारताचो एन श्रीराम बालाजीन काल लंडनात जाल्ल्या विंबल्डन टेनिसात दादल्यांच्या डबल सर्तीच्या दुसऱ्या फेरीन प्रवेश केलो. बालाजीन आपलो मेक्सिकन जोडीदार मिगेल रेस वरेला बरोबर सुरवातीच्या फेरयेंतल्या मॅचीन लर्नर टीएन आनी अलेक्झांडर कोवासेचीव ह्या अमेरिकन जोडीयेचेर 6-4, 6-4 अशी मात केली. बालाजीन रेस वरयला फुडल्या फेरीन चवथ्या मानांकीत स्पेनचो मार्सेल ग्रानालेस आनी आर्जेंटिनाचो हेरासियो झोबालेस हांचे आड खेळटले. युकी भांबरी आनी रित्वीक बोलीपल्ली आपापल्यो मॅची जिखून दादल्यांच्या दोट्टी गटान दुसरे फेरीन पावल्यात, पूण पहिल्या फेरीन रोहन बोपन्ना भायर पडलो. एंडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचीच्या तिसऱ्या दिसा आज इंग्लंड 3-87 धावण्याच्या स्कोरा वेल्यान मुखार खेळपाक सुरवात करतले. दनपारा 3:30 मॅच सुरू जातली. ताचे आदी कर्णधार शुभमन गिलाच्या तेजस्वी 269 धावण्यांक लागून भारतान काल पहिल्या डावान 587 धावण्यांचो व्हड स्कोर केलो. इंग्लंडान जाल्ले कसोटी मॅचीन दोट्टी शतक करपी पहिलो भारतीय आनी आशियाय कर्णधार जावन शुभमनान इतिहास घडयलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज सकाळी ट्रिनिदाद आनी टोबॅगोन भारतीय समुदायाक संबोधित केले. तांचे पूर्वज फक्त स्थलांतरीत न्हय तर शाश्वत संस्कृतायेचे दूत आशिल्ले, असे मोदी हांणी सांगले. TV रेटिंग एजन्सी खातीर TRP बाजार उक्तो करपा येतान माहिती आनी प्रसारण मंत्रालयान नेमान दुरुस्ती करपाचो प्रस्ताव मांडला. संरक्षण अधिग्रहण परिषदेन स्वदेशी बनावटीच्या आर्म रिकव्हरी व्हेकल्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आनी जमनी वेल्यान हवेंत मारो करपी शेपणास्त्रांच्या खरेदी सयत 10 प्रस्तावांक मान्यताय दिल्या. भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटकांतले दर्यादेगेवेले वाठार, उदेंत राजस्थान, कोकण, गोंय आनी मध्य प्रदेशांतल्या कांय सुवातींनी दाट उटंगराचो अदमास उक्तायला. पयलो खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल श्रीनगरांतले दल लेखान 21 ऑगस्ट सावन जातले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 5:30.